आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांसह राजस्थानात बिकानेर इथं 26,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन। ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा। अमेरिका आणि इराणमधली चर्चेची 5वी फेरी उद्या होणार। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत दाखल। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज राजस्थानमध्ये बिकानेर इथं विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते। पाकिस्तान भारताबरोबरचं थेट युद्ध कधीच जिंकू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला प्रोत्साहन देऊन छुपं युद्ध खेळत आहे। पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकवटल्याचं ते यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री मोदी यांनी आज बिकानेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशातल्या 18 राज्यांमधल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं। यात महाराष्ट्रातल्या 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। परेल, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा ही मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकं, त्याशिवाय सावदा, लोणंद, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, देवळाली, धुळे, सावदा, चांदा फोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा यात समावेश आहे। आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी यांनी पलाना इथं सुमारे 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केलं। यामध्ये रेल्वे विद्युतीकरण, रस्ते पायाभूत विकास आणि स्वच्छ ऊर्जेशी संबंधित विविध प्रकल्पांचा समावेश आहे। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातली 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जातोय। या स्थानकांमध्ये स्थानिक वास्तुकलेचं प्रतिबिंब दिसेल, तसंच दिव्यांगजनांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील। ऑपरेशन सिंदूर दरम्यान युद्धबंदीविषयी भारत आणि पाकिस्तानमध्ये केवळ द्विपक्षीय चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। नेदरलंडमधल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलंय की अमेरिकेचे गृहमंत्री माझ्याशी तर उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बोलले होते। दोन्ही देशांमधल्या संघर्षाच्या काळात इतर देशांनी बोलणं हे स्वाभाविक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं येत्या 15 दिवसात 32 वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहेत। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी संयुक्त अरब अमिरात इथं पोहोचलं। युएईच्या फेडरल नॅशनल काउन्सिलचे सदस्य अहमद मीर हुरी आणि युएईमधले भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी या शिष्टमंडळाचं स्वागत केलं। ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिलाच देश असून युएईचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर या शिष्टमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली। खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज जपानला पोहोचलं, तर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं। हे शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोवेनिया, लॅटव्हिया आणि रशियाला भेट देईल। खासदार वैजयंत पांडा, खासदार रविशंकर प्रसाद, खासदार शशी थरूर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालची इतर शिष्टमंडळं येत्या काही दिवसात वेगवेगळ्या देशांना रवाना होतील। परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी हे आज या उर्वरित 4 बहुपक्षीय शिष्टमंडळांना माहिती देणार आहेत। जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चत्रू इथल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून लष्करानं स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं शारी आणि मंदराल ढोक परिसरातल्या जंगलात ही मोहीम राबवली। 2 ते 3 दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्यात अडकल्याचा अंदाज असून ही मोहीम अजूनही सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं। पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय। त्यांना 24 तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या अधिकाऱ्यांची वर्तणूक पदाला साजेशी नसल्याचं कारण देत हे आदेश देण्यात आल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटलंय. याआधी भारतानंही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले होते. ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ विविध स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या बहिणी की ज्यांचं कुंकू हे पुसण्याचा पाकिस्ताननी प्रयत्न केला त्याला चोख अशा पद्धतीचं उत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. सैन्य दल ज्यांनी ही कारवाई एकत्रित्या केली, भारताचं हवाई दल हे जगात सर्वोत्कृष्ट हवाई दलांपैकी एक आहे असं जग समजतं, त्याला त्याच्यावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. आणि सैन्यामधल्या संपूर्ण इंटिग्रेशनच्या माध्यमातून भारतीय सैन्य हे कसं अजोड आहे हे आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालंय. निश्चितपणानं या सैन्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणमधली चर्चेची 5वी फेरी उद्या होणार आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमाद बिन हमूद अब्दुल सैदी यांनी ही घोषणा केली. इराणच्या अणू कार्यक्रमावर अमेरिकेनं लागू केलेले निर्बंध हटवण्याबाबत चर्चेच्या या फेऱ्या सुरू आहेत. अमेरिकेकडून होत असलेल्या अवाजवी मागण्यांमुळे या चर्चेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय इराणनं अजूनही राखून ठेवल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अक्ची यांनी काल सांगितलं. आपल्या अणू कार्यक्रमाबाबत पारदर्शकता राखण्याची इराणची तयारी आहे, मात्र अमेरिकेकडून निर्बंध हटवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा व्हावी अशी इराणची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये आज सकाळी एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात इस्रायली दूतावासातल्या 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कॅपिटल ज्युईश म्युझियमजवळ झालेल्या या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांतले इस्रायली राजदूत डॅनी डॅनन यांनी तीव्र निषेध केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी 25 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशींच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 122वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार 1800 11 7800 या निःशुल्क क्रमांकावर 23 मे पर्यंत पाठवता येतील. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं बाद फेरीतलं स्थान मिळवलंय. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर 59 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघानं 20 षटकात 180 धावा केल्या. दिल्ली संघाचा डाव 18 षटकं आणि 2 चेंडूत 121 धावांवर आटपला. आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. खेळ संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. गुजरात टायटन्स संघ आधीच बाद फेरीत दाखल झालाय. महाराष्ट्र राज्य सरकारनं ऍप आधारित टॅक्सी धोरण काल जाहीर केलं. या धोरणात चालकाचं प्रशिक्षण, भाडं आकारणी आदीचा समावेश आहे. ओला उबर यासारख्या कंपन्यांना हे धोरण लागू असेल. याद्वारे कॅब चालक आणि ग्राहक या दोघांनाही योग्य सेवा मिळावी यासाठी नियामक चौकट आखण्यात आले. नैऋत्य मान्सून यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तो केरळमध्ये प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढले 2 ते 3 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान श्रीलंकेत मान्सून सर्वदूर पोहोचल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातल्या 103 अमृत रेल्वे स्थानकांसह राजस्थानात बिकानेर इथं 26,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाची संयुक्त अरब अमिरातीच्या मंत्र्यांशी चर्चा. अमेरिका आणि इराणमधली चर्चेची 5वी फेरी उद्या होणार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.